विप्रचरणाम्बुजी चित्तवृत्ति असे नित्यतेने प्रपंचे निवृत्ति कथा कीर्तनी पावती दोषभंगा नमस्कार श्री सद्गुरु पांडुरंगा करी स्नान संध्यादि षट्कर्म सारे बिरुदार्थ निंदादि टाकी असारे शिवे ना कदा जाचिया दोष अंगा नमस्कार श्री सद्गुरु पांडुरंगा कृपेचा निधी अन्नदाता तसाच वदे सर्वदा गोड तो शब्द साच विवेकी निराशी महाद्वार गंगा नमस्कार श्री सद्गुरु पांडुरंगा सदा वंदितो साधु पादांबुजासी तयाचे सुधातुल्य पादांबुजासी विरागे सवे मानस तत्वभंगा नमस्कार श्री सद्गुरु पांडुरंगा परस्त्री सजो दुर्दश पाहिनाकी गुणी जन त्याचि सन्मान नाकी हराचे परी जिंकिले हो अनंगा नमस्कार श्री सद्गुरु पांडुरंगा कथे चामिषे पापते उद्धरावे असा योग शिष्यादिकादी धरावे मणोनी मणे जिंकि शिष्य अनंगा नमस्कार श्री सद्गुरु पांडुरंगा गुरुदेव साधु द्विजाते पुजावे सवे विप्रगे ओनि तीर्थासि जावे रिदब्जी धरी श्री हरि पाद भृंगा नमस्कार श्री सद्गुरु पांडुरंगा कला साधुला पाप पुण्य द्विभागा करोनी दिली शेवटी चंद्रभागा तटी विठ्ठलांग्र भुजी देव गंगा नमस्कार श्री सद्गुरु पांडुरंगा शके हस्तभूताब्जि विश्वंबराजी अषाढ़ात कृष्णा द्वितीया विराजी अली न्यावया जासी वैकुंठ गंगा नमस्कार श्री सद्गुरु पांडुरंगा असे सद्गुरुचे वदे श्लोक दहा भावाने म्हणे नाम घेतो कदाहा तयाचे वरी सद्गुरुची कृपा हो सुधा दृष्टीने त्याकडे राम पाहो.